आपल्याला जर एक सक्सेसफुल करिअर करायचं असेल तर स्किल्स डेव्हलप केले पाहिजेत. रेडिओ सिटी 95 FM तुम्ही ट्यून केलंय रग रग मे कोल्हापूर सिटी. आर जे ऋषी तुमच्यासोबत आहे आणि आत्ता आपण सध्या बोलतोय डॉक्टर मंजिरी मोरे यांच्यासोबत, ज्या चेअरमन आहेत शिक्षण प्रसारक मंडळाच्या. आणि मॅडम, त्यासोबतच मला खरंच अभिमान वाटतोय, कारण का तुम्ही एखाद्या संस्थेच्या चेअरमन असून सुद्धा प्रोफेसर म्हणून सुद्धा काम करता. सो तुमचं अकॅडमिक करिअरबद्दल खरंच आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे. आणि म्हणूनच आता एक क्युरिओसिटी माझी वाढली आहे की शिक्षण प्रसारक मंडळाच्या किंवा तुमच्या अचीवमेंट्सबद्दल तर आम्ही भरपूर ऐकले, पण रिसेंट तुमच्या ज्या अचीवमेंट्स आहेत त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि त्या अचीवमेंट्स ज्या वेळेला तुम्ही अचीव करता, म्हणजे त्यावेळेला ते सक्सेस तुम्हाला मिळतं, त्यानंतर नक्कीच डेव्हलपमेंटचा काय विचार केला आहे तुम्ही?
इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तर आम्ही ऑलरेडी डेव्हलपमेंट आमची सुरू केलेली आहे. तर एक नवीन एक MOU आहेत आम्ही जे इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस करतो, त्याचा एक फीडबॅक म्हटलात किंवा त्याचा एक सक्सेस स्टोरी जर म्हटलात तर आमचं एक साऊथ कोरिया चुन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीचा आमचा कॉलेजचा इंटरनॅशनल MOU झालेला आहे. दिस इज द ओनली डिग्री कॉलेज टू हॅव अन MOU विथ इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. आणि नुसताच MOU नाही आहे तर तो ऍक्टिव्ह आहे माझे विद्यार्थी गोखले कॉलेजचे मेरिटवरती स्वतःच्या तिथे इंटिग्रेटेड MS PhD परस्यू करत आहेत. माझे जवळजवळ 10 विद्यार्थी साऊथ कोरियामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये आणि फिजिक्समध्ये काम करत आहेत किंवा त्यांना सिलेक्शन झालेलं आहे. आणखीन एक युनिव्हर्सिटी आहे यंगनम युनिव्हर्सिटीमधून साऊथ कोरियाची. हे जेव्हा डेलिगेट्स आमच्याकडे इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला येतात तर त्यांना ते एस्पायरिंग वाटतं. सो ते सुद्धा आमच्याबरोबर टायअपमध्ये आहेत. तर आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही हे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेलं आहे. कोल्हापूरमधून तुम्ही डायरेक्ट साऊथ कोरियापर्यंत शिक्षणासाठी झेप घेऊ शकता आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी तिथे प्रायोरिटी आहे. प्लस गेले 10-15 वर्ष मी कॅम्पस इंटरव्ह्यूज आमच्या आर्ट्स कॉमर्स सायन्ससाठी आणत आहे. तर कॅम्पस इंटरव्ह्यूज जनरली लोकांच्या डोक्यात आहे की फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजेस ना येतात, बट हा पुरेपूर आम्ही मोडीत काढून आमच्या गोखले कॉलेजमध्ये गेले 15 वर्ष इन्फोसिस सारखी मल्टीनॅशनल कंपनी आमच्याकडे येते. एव्हरी इयर दे कम. आमच्याकडे लार्सन अँड टुब्रो पण येऊन गेलेलं आहे, TCS पण येऊन गेलेले आहे. त्यामुळे BSc विद्यार्थ्यांना न्यूनगंड किंवा मी काहीतरी कमी करतोय असं समजण्याची काहीही गरज नाही आहे. उलट तुम्हाला मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये तुम्हाला बोलवत आहेत, तर त्याचा देखील लाभ तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही BSc डिग्री किंवा कॉमर्स डिग्री खूप खूप स्कोप आहे. आणि आमचे टायअप्स पण पुष्कळ सगळ्याच डिपार्टमेंटचे आमच्या चांगल्या चांगल्या ह्याच्याशी टायअप्स चालू आहेत. आमच्या इन्स्टिट्यूटशी NIOशी आमचा टायअप, कारण वी हॅव्हिंग MSc जिओलॉजी सेंटर इन अ कॉलेज, दॅट इज ओनली वन सेंटर इन शिवाजी युनिव्हर्सिटी. MSc जिओलॉजी कुठेच नाही, त्यामुळे भूगर्भशास्त्र किती महत्वाचं आहे त्याचं एक आम्ही वर्कशॉप पण एक ऍक्च्युली कॉन्फरन्स जेव्हा घेतलेली आम्ही एक डिस्प्ले पण केलेला कोल्हापूरच्या जनतेसाठी की व्हॉट इज जिओलॉजी यू शुड अंडरस्टँड. सो खूप सारे नवीन आमचे विजन्स आहेत, अजून आम्हाला खूप सारं काय काय करायचं आहे.
नक्कीच. आणि आता तर तुमच्याकडून आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा खूप वाढल्यात. आणखीन काही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत, ऐकत रहा रेडिओ सिटी 95 FM रग रग मे कोल्हापूर सिटी. सिटीच्या क्लॉकमध्ये 8:42